chinimandi.com पॉडकास्ट।
अथर्व दौलत कडून 31 डिसेंबर अखेर बिल जमा। अथर्व दौलत कारखान्याने अडीअडचणींवर मात करत योग्य गाळप केलं असून चंदगड आजरा गडिंग्लज विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अथर्व दौलत साखर कारखान्यावर आपला विश्वास ठेवून ऊस पुरवठा केलेल्या सर्व ऊस उत्पादकांची ऊस बिलं जमा केली आहेत। त्याचप्रमाणे तोडणी वाहतुकीची बिलं देखील वेळच्या वेळी अदा केली जात आहेत। याबाबतची माहिती अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली। अथर्व दौलत साखर कारखान्याकडे 31 डिसेंबर 2019 अखेर गाळपासाठी आलेल्या ऊसाची बिलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहेत। तसंच तिथून पुढेही ऊस उत्पादकांनी सहकार्य करून पिकवलेला संपूर्ण ऊस अथर्व दौलत साखर कारखान्याला देऊन सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे।